व्यासपीठावरील मान्यवर आणि बंधू भगिनी, आज या ठिकाणी मी हे जाहीर करत आहे की आम्ही पुणेकरच सर्वात भारी असतो. आमचा शब्द हा अंतिम असतो. आम्हाला सगळ्यातलंच सगळं कळतं.
डीजे अजित
आणि आमच्यापेक्षा जास्त कोणालाच कळत.
डीजे संतोष
काय कसं काय बरं चाललंय ना सगळं. या इकडे बसा आणि ऐका पुणे रॅप. मग जग बुडू नो कारभार नो कारभार. एक ते चार सारे बसा. वरण भाता न तुपाच्या धारे न लिंबाच्या फोडी न बायकोच्या जोडी न देऊ न ताणू न आराम करू. सायंकाळी वगळू न चटू मट बोलत आहे. जगाची माप काढायला सुरू. सगळे दिले तरी मने काय दिले रे. काय दिले बे काय.
संतोष
या आता.